पुढची नोंद आहे खरूज, इंग्रजीमध्ये स्कॅबीज. खरूज हा त्वचेचा एक संसर्गजन्य रोग आहे. या रोगामुळे त्वचेला खाज सुटते. संधिपाद म्हणजेच आर्थ्रोपोडा संघाच्या अष्टपाद वर्गातील सूक्ष्म परजीवी प्राण्यांमुळे हा रोग होतो. या प्राण्याचे शास्त्रीय नाव सारकॉप्टिस स्केबीआय होमोनिस आहे. नुसत्या डोळ्यांनी हा प्राणी सहज दिसत नाही. याचा आकार पिशवीसारखा आहे. संधिपाद संघातील इतर प्राण्यांप्रमाणे त्याच्या शरीराचे भाग आणि खंड दिसत नाहीत. शरीर फिकट रंगाचे असून त्यावर आडव्या लंबगोलाकार पट्ट्या असतात. मुखांगे नखरिका आणि स्पर्शपाद स्वरूपात असतात. त्यांचा उपयोग त्वचा पोखरण्यासाठी होतो. पायांच्या चार जोड्या असतात. नराच्या पायाच्या तिसऱ्या जोडीवर आणि मादीच्या तिसऱ्या आणि चौथ्या जोडीच्या टोकाला लांब शुक असतात. सर्व शरीरावर काटे असतात. मादी 0.3 ते 0.5 मिलीमीटर लांब असून तिच्या अर्ध्या आकाराचा नर असतो. इटालियन वैज्ञानिक डायसिंटो सिस्टोनी यांनी 18व्या शतकात हा परजीवी शोधून काढला. खरूज हा रोग सुमारे 2500 वर्षापासून ज्ञात आहे. रोमन काळातील वैद्यक ऑलस कॉर्निलियस सेल्सस यांनी स्केबीज हे नाव या रोगाला दिले आणि त्याची लक्षणे प्रथम सांगितली असे मानले जाते. त्वचेवर मादी आणि नर यांचे मिलन झाल्यानंतर मादी त्वचेत घुसते आणि त्वचा पोखरत आत जाते. नर त्वचेवरच मरून जातो. मादी एका वेळेस सुमारे 30 अंडी घालते. अंड्यांतून 3 ते 10 दिवसात डिंभक बाहेर पडतात. ते कात टाकतात आणि त्यांचे रूपांतर अर्भकात होते. अर्भकाचे नंतर प्रौढ परजीवीत रूपांतर होते. हे जीवनचक्र 3 ते 4 आठवड्याचे असते. हे परजीवी त्वचा पोखरत आत जात असताना त्वचेला खाज सुटते आणि खरजेची लागण होते. प्रथम खाज हाताच्या बोटात अथवा कुल्ल्यांवर किंवा बाह्य जननेंद्रियांवर उठते. नंतर खाज सर्व शरीरभर होते. शरीरावर टाचणीच्या डोक्या एवढ्या आकाराच्या पिवळसर पुटकुळ्या येतात. खाजविल्यामुळे त्वचेवर जखमा होतात. नंतर त्यावर खपल्या धरल्या जातात. परजीवींची विष्ठा आणि अंडी त्वचेत असताना अधिहर्षता म्हणजेच ॲलर्जी होते. त्वचा खाजवल्यानंतर इतर जीवाणू त्वचेत शिरतात. त्यामुळेही त्वचेवर फोड येतात. खाजवल्यामुळे हे परजीवी नखात जातात आणि शरीरावर पसरतात. खरूज झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यास इतरांनाही त्याची लागण होते. लैंगिक संबंधाने सुद्धा या रोगाचा प्रादुर्भाव होतो. सतत खाजवल्यामुळे असह्य वेदना होतात. मानसिक आणि शारीरिक थकवा जाणवतो. मादीने पोखरलेल्या मार्गिकेच्या टोकाला खरूज आढळते. तसेच त्वचेवर मार्गिकाही स्पष्ट दिसते. त्यावरून खरजेचे निदान करता येते. खरूज संसर्गजन्य असल्यामुळे त्याबाबत योग्य ती काळजी घेणे आवश्यक असते. वैयक्तिक स्वच्छता पाळावी. मॅलाथिऑन आणि परमेथ्रिन ही औषधी द्रव्ये त्वचेवर लावल्यास रोग बरा होतो. याचा उपयोग न झाल्यास लिंडेन मलम वापरतात. काही वेळा तोंडावाटे आयव्हर मोक्टीन देतात. कडुलिंबाचे तेलही परिणामकारक आहे. रुग्णाचे कपडे पांघरुणे इत्यादी गरम पाण्यात धुवावीत अथवा कडक उन्हात वाळवावीत. ही नोंद शशिकांत प्रधान यांनी लिहिली आहे.